नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत सर्व 70 जागांचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्षाला 40 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर सत्ताधारी आम आदमी पक्ष 30 जागी आघाडीवर आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा सोमवारी सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या संवादातून परीक्षेची तयारी, तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास याबाबत पंतप्रधान आपले विचार सादर करतील. राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधला औषधाचा उपलब्ध साठा आणि गुणवत्ता याची नवीन नियमावलीप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत दिले आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार करावी, सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानंतर औषधाच्या नोंदी ई औषधी प्रणालीमध्ये 48 तासांच्या आत घ्याव्यात, औषध साठ्यांच्या समूह क्रमांक निहाय नोंदी बिनचूक असाव्यात, तपासणी अहवालानुसार प्रमाणित केलेल्या औषधांचा वापर करावा आदी नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. संवाद चिमुकल्यांशी अभियानाअंतर्गत आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत काल मुक्काम केला. इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतल्या सोयी सुविधांची पाहणी केली. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेनं परिपूर्ण करू असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान आदिवासी विकास मंत्र्यांच्या आदेशानुसार काल रात्री अनेक नेते आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आश्रमशाळांवर मुक्काम केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या 12वीच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातून 1,85,300 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. यासाठी मंडळानं 460 परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत. दरम्यान परीक्षेच्या या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारांनी किंवा परीक्षेच्या भीतीनं मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 90 11 30 29 97 90 60 64 44 11 81 69 20 22 14 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत संपर्क करून विद्यार्थ्यांना समुपदेशनाचा लाभ घेता येणार आहे. जगभरात प्रदर्शित होणारे उत्तमोत्तम आशयघन चित्रपट राज्यातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संस्था दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करतात. अशा संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवत असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या 10 संस्थांना प्रतिवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यात येतं. ही योजना चित्रपट, माहितीपट आणि लघुपट महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी लागू आहे. या योजनेचा संस्थांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आणि सहव्यवस्थापकीय संचालक डॉ धनंजय सावळकर यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथं नोकरीच्या आमिषानं 2 तरुणांची 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं काल उघडकीस आलं. सरकारी शाळेत शिपाई आणि क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून धीरज बद्रीनारायण बाहेती आणि दीपा धीरज बाहेती या दाम्पत्यानं 2 तरुणांकडून 12 लाख रुपये उकळले. या प्रकरणी बाहेती दाम्पत्यावर निसर्ग जमशेट्टे यांनी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. रब्बी, ज्वारी आणि करडईचं भरघोस पीक घेऊन नांदेड जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले. देगलूर तालुक्यातून माधव पाटील, कुडली इथे सुनील नामदेव चिपणपाडे, तर लोहा तालुक्यातील सायाळ इथले शेतकरी रत्नाकर पाटील ढगे सायाळकर या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10